बोल साचे दरबार की
जय।
I'm not afraid.